बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया नारायण धारप यांनी अनुवादित केलेली कथा काळरात्र. फेनिस्टन रोड, क्लॅपहॅम. ऑगस्ट 20, 1900. आजचा दिवस माझ्या आजवरच्या आयुष्यात अगदी संस्मरणीय समजावा लागेल याबद्दल मला शंका नाही, आणि घडलेले प्रसंग मनात अजून अगदी ताजे आहेत तोवरच ते जसेच्या तसे लिहून ठेवायचा माझा विचार आहे, अगदी काहीही न गाळता. माझ्या नावापासूनच सुरुवात करतो. नाव जेम्स क्लॅरेन्स विदेनक्राफ्ट. माझं वय 40 वर्षांचं आहे. माझी प्रकृती उत्तम आहे, निकोप आहे. आजवर मला एक दिवस सुद्धा बरं नसल्याचं आठवत नाही. माझा व्यवसाय चित्रकाराचा आहे. त्यात मी मोठंसं नाव कमवलं आहे असं नाही, पण माझ्या वैयक्तिक आणि साध्या सुध्या गरजा भागवण्या इतके पैसे मी माझ्या ड्रॉइंग्स, स्केचेस आणि पेन्सिल वर्क यावर सहज मिळवू शकतो. मला सगळ्यात जवळची नातेवाईक म्हणजे एकुलती एक बहीण होती. तीही 5 वर्षांपूर्वी वारली आणि तेव्हापासून मी अगदीच सडाफटिंग झालो. आज सकाळी 9:00 माझी न्याहारी आटोपली. सकाळचं वर्तमानपत्र जरा चाळून पाहिलं आणि मग पाईप शिलगावून मी आरामात बसलो. मनात वाटेल ते विचार येत होते. मनात आशा एकच होती की यातूनच आपल्याला रेखाटण्यास योग्य असा एखादा विषय सुचेल. दारं आणि खिडक्या उघड्या होत्या, पण तरीही खोलीत विलक्षण उकाडा होत होता. या उकाड्याला त्रासून मी मनाशी असं म्हणत होतो की आता गारवा हवा असला तर त्यासाठी एखाद्या पोहण्याच्या तलावावरच जायला हो. आणि त्या क्षणी माझ्या मनात ती कल्पना आली. मी चित्र रेखाटायला सुरुवात केली. कामात माझं मन इतकं एकाग्र झालं की दुपारच्या जेवणाचंही मला भान राहिलं नाही. शेजारच्या चर्चच्या घड्याळ्यात जेव्हा 4 ठोके पडले तेव्हा कुठे मी काम थांबवलं. चित्र जवळजवळ पूर्ण झालं होतं. तसं पाहिलं तर रेषा घाईतच मारल्या होत्या, पण चित्राकडे पाहता पाहता माझी खात्री झाली की हे आपल्या सर्वोत्कृष्ट चित्रांपैकी एक आहे. न्यायाधीशांनी शिक्षा दिल्यानंतरच्या क्षणात पिंजऱ्यातला आरोपी कसा दिसेल हा चित्रविषय होता. आरोपी लठ्ठ होता, अतिशय लठ्ठ. त्याच्या हनवटीखाली मानेभोवती चरबीच्या जाड जाड वळकट्या होत्या. चेहरा साफ होता. मला असं सुचवायचं होतं की काही दिवसांपूर्वी चेहऱ्यावरची दाढी साफ केली होती. डोक्यावर जवळजवळ केस नव्हतेच, टक्कल होतं. तो पिंजऱ्यात उभा होता. त्याची आखूड बेढप बोटं पिंजऱ्याच्या कड्याभोवती घट्ट आवळली होती. त्याची नजर समोर खिळलेली होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव भीती तर दाखवतही होतेच, पण तो चेहरा असं दाखवत होता की त्या माणसाचं सगळं आयुष्यच एका क्षणात कोसळलंय, पार बर्बाद झालंय, पायाखालचा आधार क्षणार्धात नाहीसा झालाय. असं वाटत होतं की मांस चरबीचा हा प्रचंड ढीक केवळ उभा ठेवण्या इतकीही शक्ती आता त्याच्यात राहिली नव्हती. त्याचं त्राणच गळून गेलं होतं. मी त्या चित्राची गुंडाळी केली आणि खिशात कोंबली. का विचाराल तर मला सांगता येणार नाही. मनात एक अलौकिक समाधान होतं. आपण आज एक उत्तम गोष्ट उत्तम प्रकारे केली आहे याच. आणि त्या समाधानातच मी घर सोडलं. बाहेर पडताना मनात अशी कल्पना होती की ट्रेटनकडे जावं असं काहीतरी ठरवलं असलं पाहिजे, कारण मला पक्क आठवतंय की मी लिटन स्ट्रीटनं गेलो. बाहेर पडताना ट्रेटनकडं जावं अशी कल्पना मनात असावी असं काहीतरी मी ठरवलं असलं पाहिजे, कारण मला पक्क आठवतंय की मी लिटन स्ट्रीटनं गेलो. उजव्या हातानं वळण घेऊन गिलक्रिस्ट रोडला लागलो. पुढे टेकडीचा पायथा होता आणि तिथे नव्या ट्राम रस्त्याचं काम करणारे मजूर पाहिल्याचं मला नक्की आठवतंय. तिथून पुढे मात्र मी कुठे आणि कसा गेलो याबद्दलच्या माझ्या आठवणी अगदी अंधुक आहेत. एक गोष्ट मात्र त्यावेळी सारखी जाणवत होती, विलक्षण उकाडा. धुळीने माखलेल्या डांबरी सडकेवरून या उष्णतेच्या गरम झळा मोठमोठ्या लाटांसारख्या उसळत होत्या. आकाशात पश्चिमेच्या बाजूला रक्तवर्णी ढगांची रासच्या रास रचली होती, अगदी अगदी खाली आल्यासारखी. त्यातून एखादी वीज कडकडावी आणि मुसळधार पाऊस कोसळावा अशी मनातल्या मनात प्रार्थना करीत मी चाललो होतो. किती चाललो असेन? 5 मैल. माझं लक्षच नव्हतं. मध्येच एका लहान पोराने मला वेळ विचारली आणि मी भानावर आलो. 7:20 कमी होती. तो पोरगा निघून गेल्यावर मी आसपास जरा ध्यान देऊन पाहिलं. माझ्यासमोर एक फाटक होतं. आत कोरड्या मातीचं अंगण होतं. बाजूने फुलांची बॉर्डर होती. जांभळी फुलं, लाल जिरॅनियम. फाटकावरच एक पाटी होती. चार्ल्स अटकिन्सन्स, स्मारके इत्यादीवरचे उत्तम शिल्पकार, इंग्लिश आणि इटालियन संगमरवरात कामं करून मिळतील. अंगणातून विविध आवाज येत होते. कोणीतरी खुशीत येऊन स्वतःशीच शिळ घालत होतं. हातोड्यांच्या घावांचा आवाज, पोलादी छिन्नी फत्तरावर आपटल्याचा एक आवाज. मला एकदम आत जाण्याची इच्छा झाली. माझ्याकडे पाठ करून एक मनुष्य बसला होता. समोरच्या संगमरवरी पाषाणाच्या शिल्पकामात तो दंग झाला होता. संगमरवरावर जरा चमत्कारिक वाटणाऱ्या रेषांचं जाळं होतं. माझ्या पावलांचा आवाज ऐकताच त्याने मान वळवून मागे पाहिलं आणि हातातलं काम थांबवलं. मी सकाळी ज्या माणसाचं चित्र काढलं तोच हा माणूस. आता सुद्धा त्याचं चित्र माझ्या खिशात होतं. तो एका ओबडधोबड दगडावर बसला होता. तेच ते अजस्र अवाढव्य शरीर, कपाळावरून आणि मानेवरून ओघळणाऱ्या घामाच्या धारा. मधून मधून तो एका लाल रंगाच्या रेशमी रुमालानं त्या पुसत होता. चेहरा जरी चित्रातलाच होता तरी त्यावरचे आत्ताचे भाव मात्र संपूर्णपणे वेगळे होते. आम्ही जणू जुने मित्रच असावेत इतक्या मोकळेपणाने हसून त्याने माझं स्वागत केलं, माझ्याशी हस्तांदोलन केलं. त्याच्या कामात व्यत्यय आणल्याबद्दल मी त्याची माफी मागितली. बाहेर जिकडे तिकडे रखरखीत आहे, उन्हाने जीव नकोसा झालाय, मी म्हणालो. ही जागा वाळवंटातल्या एखाद्या ओयासिस सारखी वाटते, थंड. आता ओयासिस वगैरे मला समजत नाही, तो म्हणाला. हा, पण आज गर्मी होतीये, विलक्षण उकाडा आहे हे मात्र कबूल. या या, बसा तरी जरा वेळ. ज्या समाधीशिळेवर त्याचं कोरीव काम चाललं होतं त्याच्याच एका टोकाकडची जागा त्याने दाखवली आणि मी तिथेच बसलो. कामाला हा फार उत्तम फत्तर मिळालेला दिसतो तुम्हाला, मी म्हणालो. त्याने नकारार्थी मान हलवली. म्हटलं तर आहे, तो म्हणाला. वरचा पृष्ठभाग इतका मुलायम आहे की तसा शोधून सापडायचा नाही. हा, पण मागच्या अंगाला एक खूप मोठा तडा आहे. सांगितल्याशिवाय कोणाच्या ध्यानातही तो येणार नाही. पण असल्या संगमरवरावरचं खरंखुरं उत्तम काम तयार करताच यायचं नाही. आत्ताच्या सारख्या उन्हाळ्यात त्याला काही व्हायचं नाही. कितीही कडक ऊन पडलं तरी या पत्थरावर एवढा सुद्धा परिणाम व्हायचा नाही. पण एकदा हिवाळा येऊ द्या, एकदा का पाणी गोठायला लागलं की मग हे पत्थरातले दोष काही केल्या लपून राहायचे नाही. मग हे एवढं कोरीव काम कशासाठी, मी कुतूहलानं विचारलं. तो माणूस खूप मोठ्या मोठ्याने हसला. ते प्रदर्शनासाठी आहे म्हणून सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. हा, पण खरंय, चित्रकारांची प्रदर्शनं भरतात, वाण्याची कसायाची सुद्धा भरतात, तशीच आमचीही असतात. हो, थडगी, हेडस्टोन्स, मेमोरियल टॅबलेट, सर्वातल्या नव्या नव्या फॅशन्स, काही नवे नमुने. इतर प्रदर्शनासारखीच. आणि मग तो संगमरवरासंबंधी माहिती सांगू लागला. कोणत्या प्रकारावर वारा आणि पाऊस यांचा अगदी कमी परिणाम होतो, कोणत्या प्रकारच्या दगडावर कोरीव काम सर्वात सोपं असतं, आणि इतरही बरंच काही. मग तो त्याच्या बागेबद्दल आणि त्याने नवीनच विकत आणलेल्या एका कार्नेशची माहिती देत होता. दर 1-2 मिनिटात तो हत्यारं खाली ठेवायचा, त्या लालभडक रेशमी रुमालाने मान, गळा, चेहरा पुसायचा आणि उकडायला शिव्या द्यायचा. मी फारसं बोलतच नव्हतो कारण मला अस्वस्थपणा वाटायला लागला होता. या माणसाची ही भेट जराशी अकल्पित, अनैसर्गिक अशीच वाटत होती. मी मनाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला की मी या माणसाला कुठेतरी पूर्वी पाहिलं असलं पाहिजे. त्याचा चेहरा माझ्या नकळत माझ्या स्मृतीच्या कोणत्या तरी सांधी कोपऱ्यात साठवून ठेवला गेला असला पाहिजे. पण माझी खात्री पटली की हे विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आत्मवंचनेचाच एक दुबळा प्रयत्न आहे. अटकिन्सनचं काम संपलं. एक मोठा सुस्कारा सोडून तो उभा राहिला.
हा पहा बघ बरं कसं वाटतंय काम.
हा अभिमानानं त्यानं मला विचारलं. आणि मी आता प्रथमच शिळेवर कोरलेली अक्षरं वाचली. जेम्स क्लॅरेन्स वेदनक्राफ्ट. जन्म 18 जानेवारी 1860. ऑगस्ट 20, 1900 या दिवशी त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या स्मृतीस आदरभावाने अर्पण. चारी बाजूंनी जीवन उसळत असतं, त्यातच कुठेतरी मृत्यूही असतो. काही वेळ मी या अक्षरांकडे नुसताच पाहत राहिलो आणि मग माझ्या शरीरावर काटा उठणारी एक शहार माझ्या मानेवरून खाली सरसरत गेली. हे नाव तुम्ही कुठे बघितलंय?
हा छे पाहिलं बिहिलं कुठेच नाही. कोरायला काहीतरी नाव हवं होतं. जे मनात प्रथम आलं ते घेतलं काय? हा का हो का बरं, पण काय काय एवढी त्या नावात उत्सुकता का वाटते तुम्हाला? हा
मोठा चमत्कारिक योगायोग म्हटला पाहिजे. ते माझं नाव आहे. त्याच्या तोंडून एक खूपशी शीळ निघ.
हो आणि त्या तारख?
त्यापैकी एकीचीच मी खात्री देऊ शकतो ती बरोबर आहे.
हा काय विलक्षण प्रकार आहे बुवा,
तो म्हणाला. पण अजून त्याला सगळा प्रकार माहिती नव्हता. मग मी त्याला सकाळच्या माझ्या चित्राची हकीकत सांगितली. खिशातलं गुंडाळलेलं चित्र बाहेर काढून मी ते त्याच्या समोर धरलं. त्या चित्राकडे पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावरचे भाव इतके बदलायला लागले की शेवटी त्याचा चेहरा खरोखरच माझ्या चित्रातल्या चेहऱ्यासारखा दिसायला लागला.
आणि दोनच दिवसांपूर्वी बोलता बोलता मी मारियाला सांगत होतो की भूतभीत सगळं काही झूट आहे,
तो म्हणाला. आमच्या दोघांपैकी कोणालाच भूत दिसलं नव्हतं, पण त्याच्या बोलण्याचा आशय माझ्या लक्षात आला. तुम्ही कुठेतरी माझं नाव ऐकलं असेल.
हो आणि तुम्ही कुठेतरी मला पाहिलं असेल आणि ते विसरून गेला आहात. मागच्याच जुलैत तुम्ही क्लॅक्टनला होता का?
तो अधीर होऊन विचारत होता. मी क्लॅक्टनला माझ्या उभ्या जन्मात गेलेलो नाही. आम्ही दोघं काही वेळ गप्प बसलो. आम्ही दोघंही एकाच गोष्टीकडे पाहत होतो, समोरच्या फत्तरावर कोरलेल्या त्या दोन तारखा. आणि त्यातली एक बरोबर होती.
आत येता,
काही जेवणखाण तरी करूया, अटकिन्सन्स म्हणाला. त्याची बायको लहान खोर पण हसतमुख आहे. खेड्यापाड्यात वाढलेल्या माणसांचा रसरशीतपणा तिच्या गालांवर आहे. अटकिन्सनने माझा परिचय एक जुना चित्रकार मित्र असा करून दिला. त्याचा परिणाम मात्र भलताच झाला, कारण जेवणाचं टेबल साफ झाल्यावर त्याची बायको कपाटातलं एक सचित्र कोरं बायबल घेऊन आली आणि जवळजवळ अर्धा तासभर मला तिथे बसून त्या चित्रांशी प्रशंसा करत राहणं भाग पडलं. जरा वेळानं मी बाहेर आलो. अटकिन्सन्स त्या कोरलेल्या शिळेवर बसून पायी पडत होता. मगाशी जिथे आमचं संभाषण थांबलं तिथून ते आम्ही पुन्हा पुढे सुरू केलं. तुम्हाला एक विचारतो, त्याचा राग मानू नका, मी म्हणालो. पण तुम्ही असं काही कधी केलंय का की ज्यासाठी तुमच्यावर खटला भरला जाईल? त्यानं नकारार्थी मान हलवली.
माझा धंदा व्यवस्थित चाललाय, तेव्हा दिवाळखोरीचा वगैरे प्रश्नच नाही. 3 वर्षांपूर्वी एकदा नाताळच्या सुमारास तुरुंगाच्या वॉर्डनना काही टर्की बर्ड्स दिले होते, तेवढंच काय ते आठवतं. आणि ते पक्षी अगदी लहान होते.
असं म्हणून तो उठला आणि पोर्चमधली झारी आणून झाडांना पाणी द्यायला लागला.
उन्हाळ्यात अगदी नेमाने दिवसातून दोनदा पाणी देतो, आणि तरीही काही काही वेळा त्यातली नाजूक झाडं उन्हात सुकतातच.
फरच ही तर अशी झाडं आहेत उन्हाळ्यात जीवच धरायची नाही. तुम्ही कुठे राहता? त्याने मध्येच विचारलं. मग मी त्याला माझा पत्ता दिला. आता घरी जायचं म्हटलं तर अगदी चटचट पावलं उचलली तरी तासापेक्षा कमी वेळ लागणार नाही. हे बघा, आपण याचा सरळ विचार करूया. हां, म्हणजे जर तुम्ही आत्ता घरी निघालात तर अपघात वगैरे होण्याचा चान्स आहे. गाड्या घोड्या आहेत, हे केळीचं साल आहेत, नारंगीची सालं आहेत, काही सांगता येत नाही. शिवाय शिड्या भिंतीला लावलेल्या पडलेल्या हे सगळं असतंच की या अशक्य गोष्टींविषयी तो इतक्या गंभीरपणे बोलत होता की 6 तासांपूर्वी मला त्याचं हसू आलं असतं, पण आता मात्र मी हसत नव्हतो. हां, तर मी काय म्हणतो, सर्वात उत्तम उपाय म्हणजे तुम्ही इथेच 12 वाजेपर्यंत थांबा. आपण वर माझ्या खोलीत जाऊया, एका दुसरा पाईप, एखादं ड्रिंक घेऊ, तिथे जरा उकाडा कमी वाटेल. हां, चला या. मी होकार दिला. माझं मलाच आश्चर्य वाटलं. छपराखालच्या एका बसक्या लांबट खोलीत आम्ही बसलो आहोत. अटकिन्सनने आपल्या पत्नीला झोपायला पाठवून दिलंय. त्याच्या तोंडात मी दिलेला एक सिगार आहे. हातात कसलं तरी हत्यार घेऊन त्याला दगडावर धार लावण्यात तो गुंग झालाय. हवेत वीज भरल्यासारखी भासते. उघड्या खिडकीपाशी बसून एका डगमगट्या टेबलावर मी हा मजकूर लिहितोय. टेबलाचा एक पाय पिंजलाय. अटकिन्सन्स हत्यारं वापरण्यात एकदम वाकबगार दिसतो. पटाशीला धार लावून झाली की तो टेबलाचा हा पाय दुरुस्त करणार आहे. आता 11 वाजून गेलेत. 1 तास पुरा व्हायच्या आत मी गेलेला असेन. पण उकाडा वाढतोय. जीव अगदी गलबलतोय. एखाद्याला या विलक्षण उकाड्याने वेड सुद्धा लागेल. आपण ऐकत होता कथा काळ रात्र, HR वेकफिल्ड यांच्या ऑगस्ट हीट चं भाषांतर. पूर्वप्रसिद्धी माणूस, 15 ऑगस्ट 1966.